आंतरिक स्वच्छता आपण पाळायला लागतो। म्हणजे काय? तर मनामध्ये कोणाही विषयी वाईट विचार येता कामा नये। तसं पाहिलं तर ईश्वर येऊन आपल्याला सांगतात की आत्म्याच्या ह्या तीन शक्ती आहेत, मन, बुद्धी आणि संस्कार। तर मन म्हणजे काय? तर मन म्हणजे संकल्प करण्याची शक्ती। आणि हे संकल्प जेव्हा आपण पडताळून पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्या मनामध्ये अनेक विचारांचा गोंधळ चाललेला असतो। मग अनेक विचारांचा गोंधळ म्हणजे काय? तर मनामध्ये तीन प्रकारचे विचार सदैव चाललेले असतात। मग पहिला विचार आहे की ज्याला आपण व्यर्थ संकल्प म्हणतो। दुसरे विचार म्हणजे साधारण विचार असतात। आणि तिसरे विचार म्हणजे श्रेष्ठ विचार। मग जर आपण अंतर्मुख होऊन मनावर लक्ष ठेवलं तर आपल्या लक्षात येतं की सभन दिवस आपण किती श्रेष्ठ विचार करतो। तसं पाहिलं तर प्रत्येक जण म्हणतात की श्रेष्ठ विचार म्हणजेच काय आम्हाला माहिती नाही। मग आमच्या मनामध्ये दोन प्रकारचे विचार सदैव चाललेले असतात। व पहिला विचार म्हणजे साधारण विचार। व साधारण विचार म्हणजे की दैनंदिन जीवन जगत असताना जे कर्म आपण करतो त्या कर्माबद्दल जे आपल्याला विचार करावे लागतात ते म्हणजे साधारण विचार। उदाहरण घ्यायचं म्हटलं की आपण सकाळी उठल्यावर विचार करतो की मला ऑफिसला जायचंय, मला शाळेत जायचंय, मला घरात हेही कामं करायची आहेत किंवा मला आंघोळ करायची आहे, मला भाजी विकत आणायची आहे। हे साधारण संकल्प असतात। पण ह्या साधारण संकल्पांनाच आपण व्यर्थ संकल्पामध्ये कन्वर्ट करत असतो। मग व्यर्थ संकल्प म्हणजे काय? की जे आपल्याला काम करायचं असतं त्या कामाचा अगोदरपासूनच आपण खूप विचार करतो आणि तो विचार करत असताना मग माणसाच्या मनामध्ये टेन्शन निर्माण होतं आणि हे टेन्शनच आपल्या जीवनातला आनंद अर्थात पवित्रता नष्ट करत असतात। मग हे टेन्शन मुक्त जीवन जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला आपल्या विचारांच्यावर बुद्धी केंद्रित करायला पाहिजे। अर्थात मनामध्ये श्रेष्ठ संकल्पांची निर्मिती करायला पाहिजे। आणि श्रेष्ठ संकल्प म्हणजेच सगळ्यांना सुख देणारे विचार, सगळ्यांना आनंद देणारे विचार, की ज्याला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हटलं जातं। मग असं पॉझिटिव्ह थिंकिंग करण्याची सवय जितकी आपण आपल्या मनाला लावून घेऊ तितकी आपल्या मनाची पवित्रता आपल्याकडे यायला लागेल। कारण पवित्रताच ही सुख शांतीची जननी आहे। पवित्रताच हा व्यक्तिमत्वाचा आधार आहे। पवित्रतेमुळेच आपल्याकडे दैवी गुण, श्रेष्ठ गुणांची आपण धारणा करू शकतो। म्हणजेच श्रेष्ठ व्यक्तिमत्व म्हणजेच पवित्र श्रेष्ठ चारित्र्य। आणि श्रेष्ठ चारित्र्य निर्माण करायचं असेल तर आपल्या मनामध्ये श्रेष्ठ विचारांचा झरा कायम चालू ठेवला पाहिजे। मग अशी ही मनाची पवित्रता आपल्याला पाळता आली पाहिजे। त्याच्यानंतर आत्म्याची दुसरी शक्ती म्हणजे बुद्धी। आणि ही बुद्धी म्हणजे निर्णय करायची शक्ती, की ज्याला आपण विवेक बुद्धी म्हणतो। म्हणजे बुद्धीची सुद्धा पवित्रता असणं आपल्याकडे आवश्यक आहे। आणि बुद्धीची पवित्रता तेव्हाच आपल्याला प्राप्त होऊ शकते की जेव्हा आपला बुद्धीचं कनेक्शन किंवा आपल्या बुद्धीचा संबंध त्या सर्व शक्तिवान परमात्म्याशी आपण जोडू। म्हणजेच परमात्मा जो दिव्य बुद्धीचा दाता आहे, तो दिव्य बुद्धीचा दाता आपली बुद्धी सुद्धा दिव्य करतो. आणि जितकी आपली बुद्धी दिव्य बनायला गेली तितकी आपल्या कर्मामध्ये सुद्धा दिव्यता यायला लागेल. कारण जसे आपण कर्म करतो त्या कर्माच्या आधारे माणूस मागे उरत असतो. म्हणून कुठलीही व्यक्ती जेव्हा हे देहरूपी वस्त्र इथे सोडून जाते तेव्हा ती कर्मरूपानेच मागे उरत असते. पण त्याचीच कर्माचं गायन होत असतं की ज्याची कर्म पवित्र आहेत. म्हणजे पवित्र श्रेष्ठ कर्म करण्यासाठी आत्म्यामधल्या ह्या तीन शक्त्यांची पवित्रता असणं फार जरूरी आहे. म्हणजेच मनसा, वाचा आणि कर्मना. मग आपली कर्म कशी हवीत? की ज्या कर्मामुळे दुसऱ्यांना सदैव आनंदच देता येईल. आपली कर्म अशी पाहिजेत की कधीही कोणाला आपल्या कर्मामुळे दुःख होता कामा नये, अर्थात त्याचं मन दुखावलं जाणार नाही. मग असं मन न दुखवण्यासाठी मनाला आध्यात्म ज्ञानाने वळण लावायची जरूरत आहे. मग असं जेव्हा वळण आपण लावतो तेव्हाच हे मनरूपी सुमन बनत. आणि हे मनरूपी सुमन जेव्हा होत तेव्हा ह्या मुखाद्वारे सदैव सगळ्यांना सुख देणारे शब्दच बाहेर पडतात. तर अशा तऱ्हेने परमात्मा येऊन आपल्याला सांगतात की हे मनुष्य आत्मा, तुला अशी पवित्रता आपल्या जीवनामध्ये धारण करायची आहे, तरच तुझ्या जीवनामध्ये सुख शांती निर्माण होईल. त्याच्यानंतर आपण पाहतो की ईश्वराने आपल्याला सांगितलं की स्थूल कुठलीही व्यक्ती आपलं रक्षण करू शकत नाही. मग रक्षण मनुष्याला कुठल्या गोष्टींपासून पाहिजे? तर मनुष्याचा आज आपण पाहतोय की जीवन जे दुःखी आणि अशांत झालेलं आहे त्याचं मुख्य कारण आहे हे त्याच्या जवळचे असलेले पाच विकार, की काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार. ह्या पाच विकारांच्या मुळेच त्याचे कर्म जे आहेत ते कर्म विकर्म होत आहेत. विकर्म अर्थात पापकर्म. आणि ह्या पापकर्मामुळेच आज संबंध पृथ्वीवर जो व्यभिचार चाललेला आहे, तर हा व्यभिचार जर नष्ट करायचा असेल तर आपली जी दृष्टी आहे ती दृष्टी आपल्याला पवित्र करायला पाहिजे. म्हणूनच आपल्या पुराणामध्ये ह्या दृष्टीला अतिशय महत्व आहे. की जशी आपली आत्मिक दृष्टी होईल तर आत्मिक दृष्टीसाठी परमात्म्याने हेच आपल्याला ज्ञान दिलेलं आहे की आपण सगळे आत्मे आहोत. आणि आपण आत्मे त्या सर्व शक्तिवान परमपित्याची संतान आहोत. मग आपण पाहतो की आपल्या मनाचा संबंध जर ईश्वराशी जोडायचा असेल, ईश्वराकडनं हे पवित्रतेचं वरदान प्राप्त करायचं असेल, तर परमात्म्याशी संबंध जोडणं आवश्यक आहे. मग परमात्मा कोणाला म्हणायचं? मग आज आपल्याला परमात्म्याची ओळख आहे का? सगळेच आपण म्हणतो की ईश्वर हा एक आहे. परंतु घरात चार व्यक्ती असतील तर प्रत्येकाचा ईश्वर हा वेगवेगळा आहे. परंतु तसं पाहिलं तर सगळेच धर्मपिता आपल्याला सांगत आले किंवा सगळे शास्त्र किंवा चारही वेद आपल्याला हेच ज्ञान देतात की ईश्वर एक आहे. पण त्या एका ईश्वराचा सत्य आणि यथार्थ परिचय आपल्याकडे नाही. आणि हा यथार्थ परिचय स्वतः परमात्माच येऊन आपल्याला सांगतात. किंवा गीतेमध्ये ईश्वराने आपल्याला वचन दिलेलं आहे की जेव्हा या सृष्टी रंगमंचकावर अति धर्मग्लानी होते त्या धर्मग्लानीच्या वेळी मी परकाया प्रवेश करतो. अतिशय वृद्धतनाचा आधार घेतो आणि त्याच्या मुख कमलाद्वारे परत हे सत्य ज्ञान, आध्यात्म ज्ञान आणि गीता ज्ञान सांगून ह्या सृष्टीवर सबंध पृथ्वी पवित्र करत असतो. म्हणूनच त्याचं गायन आहे पतित पावन. महापतित पावन ब्रह्मा मुख कमलाद्वारे स्वतःचाही परिचय आपल्याला करून देतात की मी ईश्वर हा अकर्ता उपभोक्ता अव्यक्त आहे. मी सगळ्या जगाचं माता पिता आहे. मीच सगळ्यांचा दाता आहे. मीच सगळ्यांचं रक्षण करणार आहे. मीच ह्या सृष्टीचा रचयिता आहे. महारचयिता ह्याचं रूप कसं आहे की जसं आपण पाहतो आपल्या मुलांना आई वडील स्वतःचीच ओळख करून देत असतात, तोपर्यंत त्या मुलांना आपल्या आई वडिलांची ओळख नसते. तसं आज ईश्वराला आपण त्वमेव माताश्च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखात पमेव त्वमेव सर्वम मम देव देव नुसतंच म्हणत असतो, परंतु ह्या माता पित्याचा परिचय जोपर्यंत तो स्वतः येत नाही तोपर्यंत आपल्या बाळांना त्याचा परिचय होत नाही. माता हा पिता आलेला आहे आणि तो आपल्याला सांगतोय की जसं तुमचं रूप ज्योतिर्बिंदू आहे, तुम्ही माझी मुलं आहात, तर जशी मुलं तसाच मी तुमचा पिता सुद्धा एक ज्योतिर्बिंदू आहे, एक लाईट आहे, एक प्रकाश आहे. म्हणूनच आपण पाहतो की प्रत्येक संतांना ह्या ज्योतिर्बिंदूचा साक्षात्कार झालेला आहे. त्यांनी सांगितलं की ईश्वर एक प्रकाशमय आहे, ज्योतिर्बिंदू आहे आणि हा ज्योतिर्बिंदू स्वतः येऊन आपल्याला स्वतःचं नावही सांगतात की माझं नाव स्वकथित दिव्य आणि गुणवाचक आहे. आपल्या सगळ्यांची नावं ही दिव्य गुणवाचक किंवा कर्तव्यवाचक नाही आहे. आपली जी नावं आहेत ह्या शरीरावर ठेवलेली नावं आहेत किंवा दुसऱ्या कोणीतरी ते नाव आपल्याला दिलेलं आहे, परंतु परमात्मा हा स्वयंभू आहे. तो स्वतः येऊन स्वतःचं नाव आपल्याला सांगतात की जसं माझं रूप ज्योतिर्बिंदू तसं माझं नाव शिव. शिवाचे सुद्धा चार अर्थ आहेत. शिव अर्थात कल्याण करणारा, शिव अर्थात पवित्र, शिव अर्थात कल्याणकारी बीजरूप, शिव अर्थात बिंदू. मग असा शिव परमात्मा की ज्याला स्वतःच शरीर नाही, तो त्या ब्रह्माच्या तनाचा आधार घेऊन ब्रह्मा मुख कमल द्वारा परत आपल्याला हे गीता ज्ञान आणि सहज राजयोग शिकून ह्या पवित्रतेचं वरदान प्रदान करतात आणि ही पवित्रता सदैव आपल्याजवळ ठेवायची असेल तर आपल्या मन आणि बुद्धीचं कनेक्शन किंवा मन आणि बुद्धीचा संबंध ईश्वराची प्रस्थापित करणं म्हणजेच राजयोग. की ह्या योगामध्ये आपण आपल्या कर्म इंद्रियावर इतकंच नव्हे तर आपल्या मन बुद्धी आणि संस्कार हे आत्म्याची सूक्ष्म इंद्रिय आहेत, त्या इंद्रियावर राज्य करू शकतो. आणि असं राज्य करणारा आत्माच मनसा वाचा कर्मणा पवित्रतेची धारणा करत असतो. आणि त्यासाठीच ह्या रक्षाबंधनाच्या दिवशी आपण आपल्या जीवनरूपी बँकेमध्ये खातं उघडूया. हात उघडायला तयार? मग चला तर बँकेत. कारण आपण पाहतो की जीवन ही सुद्धा एक मोठी बँक आहे आणि त्या बँकेमध्ये आपल्याला रिकरिंग खातं आज उघडायचंय की जसं आपण पाहतो दररोज त्याच्यामध्ये काही ना काहीतरी पैसे बँकेत ठेवले जातात की जेव्हा आपल्याला अडी अडचण निर्माण होते तेव्हा आपण ते सहज काढू शकतो. तसं आज आपण पाहूया की आपल्या जीवनामध्ये सुख शांतीची संपत्ती वाढवायची असेल तर हे रिकरिंग खातं आजच उघडा. आणि हे रिकरिंग खातं म्हणजे आपल्या संकल्पांचं चालू खातं. मग हे चालू खातं कसं उघडायचं तर स्वतःला आत्मनिश्चय करून आपल्याला ही स्मृती ठेवायची आहे की कल्याणकारी परमात्म्याचं मी बाळ आहे. मग मी जर त्याचं संतान आहे तर मला प्रत्येकाबद्दल शुभ संकल्प शुभ भावनाच माझ्या मनामध्ये निर्माण करायचे आहे. आणि जितके शुभ भावना आणि शुभ कामनेचं खातं आपण आपल्या जीवनामध्ये उघडू तितकं आपलं सुख शांतीचं धन वाढायला लागतं. तसंच आपण पाहतो की त्या बँकेमध्ये आपण पैसे डबल करण्यासाठी एक खातं उघडतो की जे पैसे आपण ठेवतो त्याची काहीतरी मुदत असते आणि त्या मुदतीनंतर आपल्याला त्याचा डबल फायदा होत असतो. तसं आपल्या जीवनरूपी बँकेमध्ये सुद्धा आपलं हे खातं उघडायला पाहिजे. आणि ते खातं आहे म्हणजे आपल्या पवित्र कर्मांचं. आणि हे पवित्र कर्म आपण जितके करू तितके आपण आपल्या भविष्यामध्ये त्याचा डबल फायदा उठवू शकू. अर्थात प्रत्येकाचीच ही अपेक्षा असते की आत्ता जे मी जीवन जगत आहे त्याच्यापेक्षा मला पुढचा जन्म अतिशय चांगला मिळावा. पण पुढचा जन्म चांगला हवा असेल तर आत्ता जीवनरूपी बँकेमध्ये श्रेष्ठ कर्म जमा करायला पाहिजे. आणि श्रेष्ठ कर्म तेव्हा जमा होतील की जेव्हा आपण संसार करत असताना सुविचाराने संसार करू. परंतु आजचा संसार आपला कसा आहे की संसारामध्ये प्रदर्शन जास्त आहे आणि दर्शन कमी आहे. तर मानवाचं दर्शन केव्हा होतं? देवी देवतांचं दर्शन आपण का घेतो? संत महात्म्याचं आपण दर्शन का घेतो? त्यांचं दर्शन एवढ्यासाठी आपण घेतो की त्यांनी आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ कर्माची पुंजी वाढवलेली असते आणि त्या श्रेष्ठ कर्माचं आपण दर्शन घेत असतो. मग आपलंही जीवन असं संतांसारखं श्रेष्ठ करायचं असेल, देवी देवतांसारखं श्रेष्ठ करायचं असेल तर प्रत्येक कर्म आपल्याला ईश्वराच्या आठवणीत करता आलं पाहिजे. जशी ईश्वराने आज्ञा दिलेली आहे की प्रत्येक कर्मामध्ये ही पवित्रता हवी. आणि असं पवित्र कर्म जर आपण आपल्या जीवनरूपी बँकेमध्ये जमा केले तर आपला भविष्याचा जन्म जो आहे की ज्याचं गायन आहे की नर करे ऐसी करणे सो बन जाए नारायण, नारी करे ऐसी करणे सो बन जाए लक्ष्मी. जर आपलं भविष्य काळ आपल्याला उज्ज्वल करायचं असेल तर हे जे मन आणि बुद्धी ज्याला सत्यम शिवम सुंदरम म्हटलं जातं तर अशा मनाला परत उज्ज्वलतेकडे घेऊन जायला पाहिजे, पवित्रतेकडे घेऊन जायला पाहिजे. आणि असं पवित्रतेकडे घेऊन जाण्यासाठीच आपल्याला जीवनरूपी बँकेमध्ये हे खातं उघडायचं आहे. तिसरं खातं आपण बँकेत उघडतो म्हणजे सेफ डिपॉझिट वॉल, की जिथं आपण पाहतो की आपले मौल्यवान दागिने असतात त्याचं रक्षण करण्यासाठी ते दागिने आपण तिथे ठेवत असतो. तसं आपल्या जीवनरूपी बँकेमध्ये मौल्यवान दागिने जे आहेत ते म्हणजे आपल्याकडे असलेले गुण, गुणांचा खजिना. हा गुणांचा खजिना जर आपण आपल्या जीवनरूपी बँकेमध्ये जर सुरक्षित ठेवला तर त्या आधारेच आपलं भविष्य जीवन श्रेष्ठ होणार आहे. मग चला तर ही तीन खाती उघडण्यासाठी आज जो पवित्र परमात्मा की ज्याला पवित्रतेचा सागर म्हटला जातो की तो आपला खरा बंधू आहे, खरा भाऊ आहे, तोच आपल्या आत्म्याचं रक्षण करणार आहे. आणि जितकं आपल्या आत्म्याचं रक्षण होईल तितकं आपल्याला ह्या शरीराचंही रक्षण होईल.